विविध भारती पुणे, मेघना देशपांडे सादर करत आहे पुणे वृत्तांत. ऊसाची वजन चोरी आणि साखर उतारा चोरीबाबतच्या तक्रारींची चौकशी केली जाणार आहे. यासाठी भरारी पथकांनी तपासण्या कराव्यात अशा सूचना प्रादेशिक साखर सहसंचालकांना दिल्या आहेत अशी माहिती साखर आयुक्त डॉ संजय कोलते यांनी दिली. साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम महाराष्ट्रातील विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आणि प्रतिनिधींबरोबर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बैठक झाली. यामध्ये शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारींनुसार संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी शेतकरी संघटनांनी डॉ कोलते यांच्याकडे केली. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्यांवरील हरकती सूचना आणि तक्रारी स्वीकारण्याचं काम सुरू असून यासाठी 27 नोव्हेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे. दरम्यान या कामामुळे उद्या होणारी जनसंवाद सभा रद्द करण्यात आली आहे अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे. नवले पूल अपघाताच्या पार्श्वभूमीवर पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयानं खेड शिवापूर टोल नाक्याजवळ 2 वायुवेग पथकांची नियुक्ती केली आहे. या पथकांकडून वाहनांवर कारवाई केली जात आहे. तसंच आरटीओ प्रशासन आणि दूधभाते नेत्रालयाच्या वतीनं नेत्र तपासणी शिबिर झालं. यावेळी केलेल्या चालकांच्या डोळ्यांच्या तपासणीमध्ये सुमारे 35% चालकांमध्ये दृष्टीदोष आढळून आला. त्यांना तात्काळ चष्मे आणि अन्य उपायांबाबत माहिती देण्यात आली. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून शालेय सहली, देवदर्शन आणि पर्यटनासाठी समूहाद्वारे बस आरक्षण केल्यास घरापर्यंत सेवा देण्यात येते. पुणे एसटी विभागात ऑक्टोबर महिन्यात शालेय सहली, देवदर्शन तसंच पर्यटनासाठी आरक्षित केलेल्या बसमधून 7,000 जणांनी प्रवास केला असून पुणे एसटी विभागाला यातून 23 लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे अशी माहिती पुणे एसटी विभागाचे विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी सांगितलं. पोलिसांच्या सीसीटीव्ही प्रकल्पासाठी पुणे महापालिकेनं निश्चित केलेल्या अंतरापेक्षा दररोज अधिक किलोमीटर लांबीची रस्ते खोदाई करणाऱ्या ठेकेदाराला पथविभागानं नोटीस देत काम थांबवण्याचे आदेश दिले असल्याची माहिती महापालिकेचे उपायुक्त आणि पथविभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. महापालिकेनं शहरात 6 महिन्यांपूर्वी बांधलेले पथपद पोलिसांच्या सीसीटीव्ही केबलसाठी पुन्हा उखडले आहेत. तसंच नव्यानं केलेले रस्तेही खोदण्यात आले आहेत. संतश्री ज्ञानेश्वर तुकाराम स्मृती व्याख्यानमाला एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या कोथरूड इथल्या सभागृहात उद्यापासून सुरू होत असून ती येत्या 30 तारखेपर्यंत सुरू राहणार आहे. एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, विश्वशांती केंद्र आळंदी आणि संतश्री ज्ञानेश्वर संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांनी संयुक्तपणे या व्याख्यानमालेचं आयोजन केलं आहे. ही व्याख्यानमाला सर्वांसाठी खुली असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ आर एम चिटणीस यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. ज्येष्ठ गायक गुरु पंडित बबनराव हळदणकर यांच्या स्मरणार्थ शास्त्रीय गायन वादनाच्या विशेष मैफिलीचं आज आयोजन करण्यात आलं होतं. गानवर्धन प्रस्तून आणि रसरंग गुरुकुलाच्या सहाय्यानं झालेल्या या मैफलीत रसिकांनी पंडित हळदणकर यांचे शिष्य पंडित चंद्रशेखर महाजन यांचं गायन तसंच आकाशवाणीचे व्हायोलिन वादक पंडित रत्नाकर गोखले यांच्या व्हायोलिन वादनाचा आस्वाद घेतला. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या वतीनं वाकड परिसरातल्या कावेरी नगरमध्ये 25 लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारण्यात आली आहे. या पाण्याच्या टाकीमुळे कसपटे वस्ती, पिंक सिटी रस्ता परिसर, वेणूनगर, कावेरी नगर, पोलीस कॉलनी, दत्त मंदिर रस्ता आदी परिसरातला पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे. गुलटेकडी इथल्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आज महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात, तमिळनाडू, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यातून सुमारे 90 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. मागणी वाढल्यानं भेंडी, वांगी, टोमॅटो, शेवगा, दोडका, कारली, दुधी भोपळा या फळभाज्यांच्या भावात वाढ झाली आहे. बहुतांश पालेभाज्यांची तेजी या आठवड्यातही कायम आहे. फळबाजारात कलिंगड, खरबूज आणि बोरांच्या भावात वाढ झाली आहे तर अन्य फळांचे भाव स्थिर आहेत. लग्नसराईचा हंगाम सुरू असून फुल बाजारात रेलचेल आहे. शोभिवंत फुलांना मोठी मागणी असून आवक वाढल्यानं दर टिकून आहेत. पुण्यात आलेली थंडीची लाट सध्या ओसरली असून तापमानात वाढ झाली आहे. येत्या 2 दिवसात आकाश अंशतः ढगाळ राहील आणि तापमान कमाल 33 अंश आणि किमान 17 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.